नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. नागालँडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पक्षात सामील झाल्यात. सशस्त्र दळांच्या आधुनिकीकरणाक गती दिवपा खातीर संरक्षण मंत्रालयान शस्त्रां खरेदी उणे करपाक जायते उपाय सुरू केल्यात. राष्ट्रीय तपास यंत्रणेन पाकिस्ताना खातीर गुप्तचर प्रकरणात 8 राज्यातल्या 15 सुवातींनी सोद कारवाय केल्या. मिस थायलंड ओपाल सुचाता चुआंगश्री हिणे मिस वर्ल्ड 2025 तो ताज मेळयलो. आणि आयपीएल क्रिकेटीच्या दुसऱ्या क्वॉलिफायरात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या पंगडा मदी आयज खेळ जातलो. आता पुराय खबरो. नागालँडातल्या एका व्हड राजकीय घडणुकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात सामील झाल्यात. 60 वांगड्यांच्या राज्य विधानसभेत एनडीपीपीची ताक आता 32 झाल्या. संसदीय व्यवहार मंत्री आणि एनडीपीपीचे वरिष्ठ फुडारी के जी केन्ये हांणी काल सांजे प्रसार माध्यमांक सांगला की एनसीपीच्या आमदारांनी विलीनीकरणाचो अर्ज सभापती कडेन सादर केला आणि ताणे तो औपचारिकपणान मान्य केला. हे कृतीक लागून मुखेलमंत्री नेफ्यू रियोचे फुडारपण घटमूट जाता आणि थळाव्या प्रश्नांक तोंड दिवपाक चड बरी स्थिती जाता असे केन्ये हांणी सांगले. एनसीपीच्या राष्ट्रीय रचनेतल्या अडचणींचो उल्लेख तांणी ह्या निर्णया फाटलो मुखेल घटक असा म्हण केला. सशस्त्र दळांच्या आधुनिकीकरणाक गती दिवपा खातीर संरक्षण मंत्रालयान शस्त्रां खरेदी चक्र उणे करपाक जायते उपाय सुरू केल्यात. संरक्षण सचीव राजेश कुमार सिंग हांणी सांगले की हे कृती वरवीं सुमार 69 सप्तकां वाचतली आणि सध्याच्या गरजेप्रमाण 2020 वर्षाच्या खरेदी नेमात सुधारणा जातली. नवी दिल्लीत संरक्षण परिषदेत संबोधित करतना त्यांनी सांगला की खरेदी चक्रातल्या कांय प्रक्रियांखातीर लागपी वेळ मंत्रालयान कमी केला. जहाज बांधपा खातीर आणि प्रगत मध्यम झुजारी विमान प्रकल्पा खातीर ही नवी पद्धत पहिलीच चालीक लायल्या असे त्यांनी सांगले. संरक्षण मंत्रालयान 2025 हे सुधारणांचे वर्ष म्हणून जाहीर केला. नव्या आव्हानांक तोंड दिवपाक सक्षम अशा लष्करी तंत्रज्ञानान प्रगत आणि झुजाक तयार सैन्य करपाचो हाचे फाटलो हेत असा. राष्ट्रीय तपास यंत्रणेन पाकिस्ताना खातीर गुप्तचर प्रकरणात 8 राज्यातल्या 15 सुवातींनी सोद कारवाय केल्या. दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि अस्तंत बंगालातल्या पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह कडेन संबंधित आशिल्ल्या दुबावितांच्या आवारात सोद कारवाय केल्याचे एनआयएन निवेदनात म्हणा. या कारवायेत जायते इलेक्ट्रॉनिक उपकरणां आणि संवेदनशील अर्थिक कागदपत्रांसयत हेर गुन्हेगारी साहित्य जप्त केला. एनआयएच्या चौकशेप्रमाण दुबावितांचो पाकिस्तानी कार्यकर्त्यांकडेन संबंध आशिल्लो आणि भारतात गुप्तचर कार्यावळी खातीर ते काम करताले. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या बायला सत्तेचे प्रतीक झाला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगला. भोपाळातल्या जंबुरी मैदानात लोकमाता देवी अहिल्याबाई हांच्या 300 जयंती दिसा निमतान आयोजित केल्ल्या महासंमेलनाक प्रधानमंत्री मोदी संबोधित करताले. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या शौर्याचे प्रतीक असा. पहलगामातलो दहशतवादी हल्लो हो बायलांच्या शक्तीक आव्हान आशिल्ले आणि तो गुन्हेगारांक मृत्यूदंड थाल्लो असे तांणी सांगला.
आतंकवादियों ने भारत की नारी शक्ति को चुनौती दी है. ये चुनौती आतंकवादियों और उनके आकाओं के लिए काल बन गई है. काल. ऑपरेशन सिंदूर आतंकवादियों के खिलाफ भारत के इतिहास का सबसे बड़ा और सफल ऑपरेशन है.
भोपाळात भौशिक रॅलीक संबोधित करताना प्रधानमंत्र्यांनी सांगले की भारत खयच्याच प्रकारच्या लिपून केल्ल्या झुजाक खपवून घेवचो ना आणि अशा आतंकवादी कृत्यांक खर प्रतिसाद दिवपाचो भारताचो निर्धार असा. प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हणले की ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या शौर्याचे प्रतीक झाला. आतंकवाद्यांनी बायलांच्या सत्तेक आव्हान दिल्ले. हे आव्हान तांकां घातक थारले. आमच्या सैन्यान शेकडो किलोमीटर अंतरार आशिल्ल्या शत्रूच्या घरात घुसून त्यांचे दहशतवाद अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातली आता मेरेनची सगळ्यात वड यशस्वी कारवाय असा असे मोदी हांनी म्हणा.
ऑपरेशन सिंदूर ने डंके की चोट पर कह दिया है कि आतंकवादियों के जरिए छद्म युद्ध प्रॉक्सी वॉर नहीं चलेगा. अब घर में घुसकर भी मारेंगे और जो आतंकियों की मदद करेगा उसको भी इसकी भारी कीमत चुकानी पड़ेगी।
मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळातल्या जंबुरी मैदानात लोकमाता देवी अहिल्याबाई हांच्या 300व्या जयंतीच्या निमतान आयोजित केल्ल्या बायला सशक्तीकरण परिषदेक प्रधानमंत्री उलयताले। देवी अहिल्याबाई हांचे कार्य प्रशासनाविषयी ते उलयले।
देवी अहिल्याबाई कहती थी कि शासन का सही अर्थ जनता की सेवा करना और उनके जीवन में सुधार लाना होता है। आज का कार्यक्रम उनकी इस सोच को आगे बढ़ाता है।
केंद्रीय घरमंत्री अमित शहा अस्तंत बंगालच्या 2 दिवसांच्या भोवडेर काल राती कोलकातात पावले। तांकां विमानतळार भाजपा फुडारी सुवेंदू अधिकारी आणि हेर पक्ष फुडाऱ्यांवांगडा येवकार दिलो। मंत्री शहा आयज बैसकेत भाजपाच्या कार्यकर्त्यांक संबोधित करपाचे आसात। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेल्यो खबरो। हैदराबादात काल राती झाल्या मिस वर्ल्ड सर्तीच्या 72व्या आवृत्तीत मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री हिका मिस वर्ल्ड 2025 म्हणून ताज प्रदान केलो। इथिओपियाची हेसेट डेरेजे अदमासू पहिली उपविजेती आणि पोलंडची माझा क्लासदा हांका दुसरे उपविजेती म्हण जाहीर केले। विकसित कृषी संकल्प अभियान ही मोहीम फकत सरकारी येवजण न्हय तर शेतकऱ्यांक मोलादीक म्हायती दिवपी भौशीक चळवळ आसा अशे केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला। वेगवेगळ्या राज्यातल्या आमदारांकडेन ऑनलाईन संवाद साधताना मंत्री चौहान हांणी सांगले की ही मोहिमेखाला शेतकऱ्यांकडेन मुखेल विषयांचेर चर्चा जातली आणि त्यांच्या प्रश्नांक संबंधित तज्ञ योग्य रितीन सोडयतले। चौहान हांणी नदरेक हाडले की एक राष्ट्र एक शेती एक पंगड हो मुखेल मंत्र आसा जो भागधारकांक एकठांय हाडटलो आणि भारताक विकसित भारत 2047 कडेन मुखार व्हरतलो। तरणाटे वेव्हार आणि खेळा मंत्रालय वखदा खात्याच्या सहकार्यान आयज जनऔषधी केंद्र अनुभवात्मक शिक्षण कार्यावळ सुरू करतले। ह्या 15 दिवसांच्या कार्यावळीखाला देशभरातल्या दरेका जिल्ह्यातल्या 5 जनऔषधी केंद्रांनी 5 तरणाटे स्वयंसेवकांची नेमणूक करतले। स्वयंसेवक दिसपट्ट्या कार्यावळींनी मजत करप, वखदा व्यवस्थापनाक आधार दिवप आणि जेनेरीक वखदा तशेंच भौशीक भलायकी साक्षरताये विशीं जागृताय वाडोवप हाचेर भर दितले। जनऔषधी केंद्रा भितर तरणाटे स्वयंसेवकांक आस्पावित करून ही कार्यावळ सेवा शिस्त आणि समाजप्रधान व्यवसायाची मूल्या रुजयतली। रशियेत काल अस्तंत ब्रायनस्क वाठारात पूल कोसळ्या उपरांत प्रवासी रेल्वेगाडी पटरीवेल्यान देविल्ल्यान उण्यात उणे 7 जणांक मरण आयला आणि 30 जण जखमी झाल्यात। मॉस्को सावन क्लिमोव मेरेन वचपी ही गाडी व्हायगो निचिस्की जिल्ह्यात ट्रॅकावेल्यान देवली। येरादारी कार्यावळीत बेकायदेशीर हस्तक्षेपाक लागून हो अपघात झालो असे अधिकाऱ्यांनी सांगले, पूण फुडलो तपशील तांणी दिवंक ना। रशियन सरकारी खबरां एजन्सीन म्हळां की मरण आयिल्ल्या मदीं गाडयेच्या ड्रायव्हराचो लेगीत आस्पाव जाला। आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर जावपा आशिल्ल्या दुसऱ्या क्वॉलिफायरात मुंबय इंडियन्स आणि पंजाब किंग्स ह्या पंगडां मदीं खेळ जातलो। ही मॅच सांजे 7:30 सुरू जातली। या खेळात जैतिवंत जावपी पंगड मंगळारा त्याच सुवातेर आयपीएल फायनलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगडा आड खेळटलो। मुंबय इंडियन्सान आता मेरेन 5 किताब जिखल्यात, जाल्यार पंजाबान एक फावट लेगीत हो किताब जिखुना। भारतीय हवामान खात्यान आयज आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा हांगाच्या एक्सुरे सुवातांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा आणि चंडीगढ हांचे वांगडा दिल्ली शहरात 4 जून मेरेन गडगड आणि वारे मारून काय प्रमाणात पावस पडू येता। आयज विदर्भ छत्तीसगड झारखंड ओडिशा मध्य प्रदेश बिहार ह्या सुवातांनी गडगड जगला आणि वादळी वाऱ्यासयत मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्ता। जायला. तसेच केरळ, माहे, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही गडगड आणि वादळी वारे व्हावपाची शक्यता असा असे आयएमडीन सांगला. आता खबरो सोपोच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. नागालँडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पक्षात झाल्यात सामील. सशस्त्र दळांच्या आधुनिकीकरणाक गती दिवपा खातीर संरक्षण मंत्रालयान शस्त्रां खरेदी चक्र उणे करपाक जायते उपाय सुरू केल्यात. राष्ट्रीय तपास यंत्रणेन पाकिस्ताना खातीर गुप्तचर प्रकरणात 8 राज्यातल्या 15 सुवातींनी सोद कारवाय केल्या सुरू. मिस थायलंड ओपाल सुताता चुआंग श्री हिणे मिस वर्ल्ड 2025 ताज मेळयलो. आणि आयपीएल क्रिकेटीच्या दुसऱ्या क्वॉलिफायरात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या पंगडा मध्ये आज खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.